सुंदर निरागस हे रूप तुझे भक्तीत तल्लीन झाले मन माझे।